चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझीलची कंपनी सीजे सिलेक्टानं मागणी कमी असूनही बनवली इथेनॉल प्लांट उघडण्याची योजना। कोरोना महामारीमुळे इथेनॉलची मागणी खूप कमी झाली आहे, त्यामुळे ब्राझील अडचणीत आलं आहे। तरीही याशिवाय ब्राझीलची एक कंपनी सीजे सिलेक्टानं इथेनॉल प्लांट लावण्याचा निर्णय घेतला। कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुइल हर्मी तक्रेंदी यांनी सांगितलं की सीजे सिलेक्टा यांनी आपल्या उत्पादनात विविधता आणण्यासाठी आणि स्थिरतेला मजबूत करण्यासाठी संयंत्राची निर्मिती करत आहे। तानकेंद्री यांनी इथेनॉल बाजारमधील शक्यतांबद्दल बोलताना सांगितलं की ही एक दीर्घकालीन योजना आहे, मागणी कमी झाली तरी प्लांटची निर्मिती होईलच। कोरोना महामारीपासून बचाव आणि त्याचा प्रसार थांबवणं तसंच यामुळे होणाऱ्या नुकसानीतून वर येण्यासाठी ब्राझीलमध्ये इथेनॉलच्या डिस्ट्रीब्युटर्स आणि प्रोड्युसर्स यांनी स्पेशल क्रायसिस मॅनेजमेंट टीम गठीत केली आहे। या महामारीमुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे। महामारीमधील नुकसानीपासून वाचण्यासाठी रणनीती बनवणं आणि ती कार्यान्वित करण्याचं काम या टीमचं आहे।